ओम स्वामी राजमाऊली. आज आपण आपल्या कुटुंबात आपले कुटुंबीय, स्नेही, आप्तेष्ट यांसह श्री स्वामी आराधनेकरिता एकत्र आलो आहोत. यात आपण आपले तन, मन, धन निस्पृहपणे श्री स्वामींना अर्पण करून सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना स्वामींना करणार आहोत. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध पुणेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्षे सातत्याने 875 हून जास्त कुटुंबांमध्ये स्वामी आराधना संपन्न झाली आहे. स्वामी आराधना कार्यक्रम दर गुरुवारी सूर्यास्तापासून पुढे 1.5 तासापर्यंत इच्छुक स्वामी भक्ताच्या घरी घेण्यात येतो. आता आपण सर्वजण आपण आज दिलेल्या पुस्तकातील स्तोत्रे अनुक्रमानुसार सोबतच्या ध्वनिक्षेपकातील स्वरांबरोबर गाणार आहोत. स्तोत्रे गाताना आपल्या सामूहिक शब्दोच्चारांना मंत्रांचे सामर्थ्य येऊन ध्वनीच्या शक्तीलहरी आपल्या शरीराच्या रोमारोमांतील पेशींना आध्यात्मिक चैतन्य स्वरूप ऊर्जा प्रदान करून आपले मन प्रसन्न करत राहतील. मनातील दौर्बल्य दूर होईल. स्वामी नामस्मरण, मंत्रजप यातून सातत्याने मिळणाऱ्या चैतन्य शक्तीचा जन्मलेल्या प्रत्येकाला अनुभव येईलच. स्वामी फलिनी आहेत, त्याचे फळ अनेक पटीने मिळते. यातूनच प्रत्येकाला अंतरग्राही शक्ती मिळते. अंतरग्राही शक्ती म्हणजे मंत्र म्हणताना मंत्र, ती व्यक्ती व ते स्थान यांना सामर्थ्य प्राप्त होते. यातूनच फलिनी शक्ती, अंतरग्राही शक्ती, बहुनी शक्ती, प्रामाण्य शक्ती या रूपात मंत्र शक्ती प्राप्त होते. चला तर मग आता आपण सर्वजण मिळून स्वामी आराधनेस सुरुवात करूयात.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. चित्त शुद्धीसाठी, मनाच्या स्थिरतेसाठी प्रार्थनेची नितांत गरज आहे. प्रार्थना एकाग्र मनाने केली की भगवंताशी सहजपणे नातं जोडलं जातं. शरीराला जशी अन्नाची गरज, तशी मनाला प्रार्थनेची गरज आहे. शुद्ध मनातले विचार बदलले की जीवन बदलू शकेल. त्यासाठी मंगलमय भावनांचा आविष्कार असायला हवा. कुटुंब प्रार्थनेत चैतन्यरूपी शक्तीला आपल्याकडे खेचून घेण्याचं प्रचंड सामर्थ्य असतं. व्यक्तिगत उपासनेपेक्षा कुटुंब प्रार्थना फलदायी ठरते. वातावरणातील अशुभ व दुष्ट शक्ती दूर निघून जातात आणि कुटुंबाभोवती चैतन्य शक्तीचं कवच निर्माण होतं. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे स्वामी परिवाराचं अधिष्ठान आहे. प्रार्थनेतून मन सुदृढ बनते, चांगल्या विचारांची निर्मिती होते. शांत बसावं, अंतःकरणात पाहावं. शुद्ध अंतःकरणाने एकत्रितपणे सर्वांच्या कल्याणासाठी केलेलं उच्चारण म्हणजे कुटुंब प्रार्थना. विचारांच्या प्रतिमा स्वरूप असलेल्या सगुण शब्दांना वर्तनानं अर्थ मिळतो. प्रत्येकाच्या निस्वार्थ हेतूने, ज्ञानातून, त्यागातून शब्दांना मंत्रांचं सामर्थ्य येतं. समर्पणातून मांगल्यपूर्ण भवितव्य निर्माण करूया आणि त्यासाठी कटिबद्ध होऊया. श्री स्वामी समर्थ.
ओम
सर्व कार्येषु सर्वदा ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय
सद्बुद्धि दे सत्कर्तव्य करने की प्रवृत्ति दे सच बोलने का अभ्यास दे सत्स्वरूप का ज्ञान दे
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम् ब्रह्मैव तेन गन्तव्यम् ब्रह्मकर्म समाधिना ॐ सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ हसतो मा सद्गमय तमसो
सोडी कदा स्वामी जागे।
श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थाष्टक। असे पाचकी दीन मी स्वामी राया, पदी पातलो सिद्ध भा उत्थराया। नसे अन्यत्राता जगी आदि नाला, समर्था तुझा मीन प्रार्थु कुणाला। मला मायना बापना आप्त बंधु, सखा सोयरा सर्व तू दीन बंधु। तुझा मात्र आधार याले कराला, समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला। नसे शास्त्र विद्या कलादी काही, नसे ज्ञान वैराग्य ते सर्व थाही। तुझे ने करूही अहंता मनाला, समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला। प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा, तुझा दास मी ही स्मृति नाम नाला। क्षमेची असे याचना त्वत्पदाला, समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला। मला काम क्रोधादिकी नागमिले, म्हणून समर्था तुला जागमिले। नको दूर लोटू तुझा सेवकाला, समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला। नको अंत पाहू त्वरे धाव घे, तुझा वीण नाही दुजी श्रेष्ठ आई। अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला। कधी गोड वाणी न येई मुखाला, कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला। कधी मूर्ती तुझी न समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला। मला केवळी काल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुण गाता। घडो पाद सेवा तुझी किंकराला, समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला। समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला, समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला। श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। श्री गणेशाय नमः। श्री कालभैरवाय नमः। श्री कालभैरवाष्टकस्तोत्रम्। रचितं कालभैरवाष्टकस्तोत्रं संपूर्णम्। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।
ठाकुराची मार, पोवाळू चुंदला स्वामी पोवाळू चुंदला, देह भाव अहंकार देह भाव अहंकार
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सद्गुरु स्वामी स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराष्ट्र
अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।